यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणीं गतिम् अष्टादशाध्यायिनी अम्बत्वा अनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दगुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थिता वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशां घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपांकितः सन्तानान्वनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज् ज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः। 14व्या अध्यायातला पहिला श्लोक आपला चाललेला आहे। ज्ञानामधलं उत्तम असं ज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो असं भगवंत म्हणत आहेत। ज्याच्या संबंधी जाणलं असताना मुनी परासिद्धीला सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त होतात असं ज्ञान ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला परत एकदा सांगतो। आपण हा श्लोक गेले 2-3 सोमवार पाहतो आहोत। ज्ञान याचा अर्थ पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मज्ञान, दुसरं कोणतंही ज्ञान ज्ञान या शब्दांनी परमार्थामध्ये लक्षित होत नाही। बाकीची ज्ञानं आहेत आणि ती जर असतील तर हे उत्तम ज्ञान आहे, ज्ञानामधलं उत्तम ज्ञान आहे। नुसतं ज्ञान म्हटलं तर आत्मज्ञान, आणि बाकीच्या कोणत्या गोष्टींना ज्ञान असं म्हटलं तर या ज्ञानांमधलं ते उत्तम ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। हे जे उत्तम ज्ञान आहे, ज्ञान आहे, ते ज्ञान देहबुद्धीच्या पलीकडचं आहे। बाकीची जी ज्ञानं आहेत ती देहबुद्धीमध्ये आहेत, सांसारिक ज्ञानं आहेत, आणि हे ज्ञान संसाराच्या पलीकडचं आहे। हे जे ज्ञान आहे उत्तम ज्ञान, हे ज्ञान कामना विरहित असं ज्ञान आहे। या ठिकाणी कामना टिकू शकत नाही, कामना या ठिकाणी राहू शकत नाही। एवढंच नव्हे तर कामना नाश झाल्यानंतर हे ज्ञान निर्माण होतं। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टाः स्थित प्रज्ञा तदोच्यते। म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कामनांच्या विपरीत असं आहे। बाकीची जी ज्ञानं आहेत तर ती ज्ञानं पर्यायाने तरी कामनेकडे घेऊन जातात। कोणतंही ज्ञान कामनेकडे पर्यायाने घेऊन जाण्याची शक्यता असते, पॉसिबिलिटी, शक्यतेच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर ज्ञान अन्य ज्ञान हे कामनेकडे घेऊन जाण्याची शक्यता असते। जगतातलं कोणतंही ज्ञान सहज म्हणून जरी तुम्ही शिकलात तरी नंतर त्याच्यातून कामनेचा जन्म होण्याची शक्यता असते। तुमचा आवाज चांगला आहे म्हणून तुम्ही गाणं शिकलात, अथवा तुमच्या मुलाला नातवाला गाणं शिकायला तुम्ही पाठवायला सुरुवात केली। काही नाही, एक छंद पाहिजे, एक कला पाहिजे म्हणून केवळ। पण एकदा तो गाणं शिकायला लागला आणि गाण्याच्या कलेमध्ये तो पुढे पुढे जायला लागला की मग त्या गाण्यातून त्या ज्ञानातून त्याच्या कामना निर्माण होतात। सहज म्हणून चित्रकला चांगली आहे म्हणून चित्र काढायला शिकला, मग नंतर पोर्ट्रेट विकायला लागला। सगळी जी ज्ञानं आहेत ती ज्ञानं नंतर नंतर त्या ज्ञानातून कामना निर्माण होण्याकडे घेऊन जाऊ शकतात। आणि समर्थ म्हणतात की एवं पोट भरावयाची विद्या, ही जी सगळी ज्ञानं आहेत ती ज्ञानं घ्यायची आणि मग आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपण त्याचा वापर करायचा। समाज हित त्याच्यामध्ये आहेच, पण मुख्यतः त्याचा मोबदला म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग करायचा, त्या मोबदल्यातून परत कामपूर्ती करायची। अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान पणा विरहितता हे त्याचं वैशिष्ट्य जर असेल तर अन्य ज्ञान ही कामनेकडे घेऊन जाणारी अशी राहतात. हे ज्ञान मनाखेरीज होतं, उत्तम ज्ञान मनाखेरीज होतं. मन मुरे मगजे उरे, मन नाहीस झाल्यानंतर मग जे शिल्लक राहतं ते परमात्म तत्व. तर बाकीची सगळी ज्ञान घेण्यासाठी मनाची अत्यंतिक आवश्यकता असते, बुद्धीची अत्यंतिक आवश्यकता असते. हे ज्ञान बुद्धीच्या पलीकडचं आहे. यो बुद्धे हे परतस्तु सहा आणि दृश्यते तू अग्र या बुद्ध्या म्हटलेलं आहे. अग्र बुद्धीनी तो पाहिला जातो. सूक्ष्म या सूक्ष्म दर्शीभी, अत्यंत सूक्ष्म असा परमात्मा अग्र बुद्धीनी जाणला जातो. जेव्हा तशा पद्धतीची ती बुद्धी अग्र होते तेव्हा परमात्माच स्पष्ट होतो. ती वेगळेपणाने जाणणारी बुद्धी न होता त्या बुद्धीत परमात्म्याचा प्रकाशच पडतो. बुद्धी पाहते म्हणजे वेगळेपणाने पाहत नाही. तशा तऱ्हेने वेगळ्या बुद्धीचा तिथं कोणताही उपयोग नसतो. तर्कबुद्धी तिथं काहीही करू शकत नाही. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. कोणत्याही तर्काने परमा आकळला जात नाही, ते ज्ञान होत नाही. न एषा तर्केण मतीही आपनेया असं उपनिषद म्हणतात. तर्कानी नाही, बुद्धीनी नाही. आणि जेव्हा उपनिषद म्हणतात की बुद्धीमध्येच तो प्रकाश, बुद्धीनी तो पाहिला जातो, तेव्हा असणारी बुद्धी म्हणजे आपली शुद्ध स्वरूप स्थितीच. बुद्धी इतकी सूक्ष्म आणि अग्र होते की ती शेवटी तिच्या बुद्धी या स्वरूपाला मुक्ते. ती शुद्ध जाणीव स्वरूप आत्मप्रकाशक अशीच राहते. वेगळेपणाने ती काही दाखवत पाहत नाही. या ज्ञानामध्ये जन्म आणि मृत्यू हे भाव खंडित होतात. हे या ज्ञानाचं विशेष. जन्म मृत्यू विरहित असं हे ज्ञान आहे. जन्माची भावना देहाशी निगडीत आहे आणि मृत्यूची भावना देखील देहाशी, देहबुद्धीशी निगडीत आहे. या ज्ञानाच्या वेळेला देहबुद्धी निशेष जात असल्यामुळं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान उत्तम असं ज्ञान जन्म आणि मृत्यू याचं खंडन करतं. परम भूया प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज ज्ञात्वा मुनय सर्वे पराम सिद्धिमितो गता. या ज्ञानाच्या विषयी, शुद्ध ज्ञानाच्या विषयी मला हे ज्ञान झालं असं वेगळेपणाने कोणी सांगणारा शिल्लक राहत नाही. तो त्या ज्ञानाशी तदाकार होऊन जातो, एकरूप होऊन जातो. हे जे उत्तम ज्ञान आहे हे उत्तम ज्ञान याच्या संबंधी लिहून ठेवलेले शब्द म्हणजे उपनिषद. याच्याविषयी लिहून ठेवलेले शब्द म्हणजे ब्रह्मसूत्र. याच्याविषयी लिहून ठेवलेले शब्द म्हणजे भगवद्गीता. हे शब्द ते ज्ञान दाखवतात, त्या ज्ञानाकडे निर्देश करतात. तरी देखील या हे शब्द ज्ञानाच्या वेळेला मागे राहतात. हे या ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. हे शब्द देखील त्या ज्ञानापर्यंत थेट पोचवत नाहीत. हे शब्दही मागे राहतात. म्हणून या शब्दांचा जो ज्ञानी आहे, या शब्दांचा जो पंडित आहे, या शब्दांचा ज्यांनी खूप कसून अभ्यास केलेला आहे, असा देखील जगदे ज्ञानी म्हणून ओळखला जातो. पण आत्मज्ञानी हा निराळाच राहतो. हे जे उत्तम ज्ञान आहे, या उत्तम ज्ञानाविषयी अशा प्रकारचे ज्ञानी देखील उत्सुकच असतात. भगवंत तर म्हणतात की यज ज्ञात्वा मुनय सर्वे पराम सिद्धी मितो गताः, सर्व मुनी हे ज्ञान घेऊन म्हणजे आत्मज्ञानाला प्राप्त होऊन परासिद्धी प्राप्त करून घेतात, परासिद्धीला जाऊन पोहोचतात. परासिद्धी म्हणजे सर्वोत्तम सिद्धी. कोण तर मुनी असं वापरलेलं आहे. मुनी याचा अर्थ मौनी, ज्याला मौन साधलेला आहे तो मुनी. ज्याने आपली सगळी इंद्रिय आवरली, तो मुनी. सर्व इंद्रिय त्याचं प्रतिनिधित्व वाणी करते. ही वाणी देखील ज्यांनी आवरली तो मुनी. मुनी म्हणजे तत्वचिंतक. तत्वाचं चिंतन करत असताना ज्याचं चिंतन ही थांबलं आणि तो त्या तत्वाशी एकरूपता साधला तो मुनी, मौनी. बाह्यार्थानी मौनी याचा अर्थ ज्यांनी बाहेरचे सगळे शब्द थांबवलेले आहेत, असा लौकिक व्यावहारिक शब्द थांबवण्याचा ज्याला अनुभव आहे असा. न बोलण्याचं व्रत घेतलेला नव्हे. न बोलण्याचं व्रत घेतलेला कदाचित खाणाखुणा करू शकतो. वाणी ही अभिव्यक्ती असल्यामुळं खाणाखुणा देखील बोलण्यामध्ये येतं. कोणाकोणाचं न बोलण्याचं व्रत असतं तर ते घरात सगळं बोलतच असतात, खाणाखुणांनी बोलत असतात. पण जो शब्दाचा आधार घेत नाही आणि अभिव्यक्तीचा देखील सर्व आधार ज्यांनी सोडलेला आहे त्याला मौनी असं म्हणतात. हा मौनी हा शब्द तशा तऱ्हेने नकारात्मक आहे. त्यांनी बाह्य लौकिक अशा प्रकारे अभिव्यक्तीचा आधार सोडलेला आहे. बाह्य लौकिक अभिव्यक्तीचा आधार सोडल्यामुळं त्याची जी शुद्ध अशी स्थिती आहे, स्वरूप स्थिती आहे, ती स्थिती ज्याची प्रगट झाली तो मौनी. माझी शक्ती जर मी बोलण्यात लावेन, अभिव्यक्तीत लावेन, तर आत लावायला मी विसरेन, आत डोकावायला मी विसरेन. म्हणून बाहेर माझी शक्ती अभिव्यक्तीत खर्च होईनाशी झाली तर माझ्याजवळ असणारी स्फूर्ती आणि प्रेरणा मला कुठेतरी लावणं हे क्रमप्राप्त आहे, तेव्हा मी ती आत लावणं अपेक्षित आहे. आणि ज्याला अशा रीतीने आत लावता येत नाही ते खाणाखुणा करतात. पाटीवर लिहून दाखवणं नाही, डोळे वटारणं नाही, डोळे मिचकावणं नाही, मौन म्हणजे या प्रकारची कोणतीही गोष्ट नाही. त्याच्याऐवजी आपल्या आत स्वाभाविकपणाने सर्व अभिव्यक्ती बाहेर येण्याच्या थांबवल्यामुळं आणि त्या आत वळवल्यामुळं आत पूर्णपणाने अपरोक्ष असं समाधान तत्व ज्याला साध्य झालेलं आहे त्याला मौनी असं म्हणतात. आणि हा जो मौनी आहे हा मौनी परासिद्धीला पोचणार नाही तर कोण पोचेल? बोलणारे, अभिव्यक्त सतत होणारे हे कधीही परासिद्धीला पोचणार नाहीत. म्हणून साधना करणारा तो मौनी, नाम घेणारा मौनी, कारण नामाच्या मुळे तो परमात्म्यापर्यंत पोचतो. म्हणून नाम जरी घेत असला तरी देखील तो परमात्म्यापर्यंत पोचतो. त्याची बाह्य अभिव्यक्ती शून्य झाली आणि तो परमात्म्याला जाऊन प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणोनी गा पुढती, सांगी जाईल तुझं प्रती, पर म्हणोनी श्रुती डहारिले जे. या म्हणोनिगा पुढती या ओवीला मागचा संबंध आहे. तो म्हणेगा अर्जुना, अवधानाची सर्व सेना मेळवूनी या ज्ञाना झोंबावे हो. अवधानाची सर्व सेना एकत्रित करून मिळवून या ज्ञानाला झोंबावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अवधानाची सर्व सेना याचा अर्थ प्रथम श्रवण कान. हे जे बोलणं मी बोलेन त्याच्याकडे कानांनी पूर्णपणाने लक्ष द्यावं, त्याच्यापेक्षा दुसरा शब्द कानांनी ऐकू नये. हा शब्द ऐकत असताना दुसरा शब्द ऐकू नये. हा शब्द ऐकत असताना डोळ्यांनी या शब्दाच्या अर्थाकडे पाहावं. हा शब्द ऐकत असताना डोळ्यांनी या शब्दामुळे निर्माण होणारी आकृती पाहावी, शब्दचित्र पाहावीत. ज्ञानानाम ज्ञानम उत्तमम असं म्हटल्यानंतर जी गौण ज्ञान आहेत ती ज्ञान डोळ्यासमोर यावीत आणि उत्तम ज्ञान डोळ्यासमोर यावं, ज्याचं उपनिषद वर्णन करतात. असं उत्तम ज्ञान डोळ्यासमोर यावं. जर सद्गुरूंकडून श्रवण करत असू तर सद्गुरूंना पाहत असताना त्यांच्या मुखातून भगवंत बोलतो आहे अशा पद्धतीने पाहावं, परमात्मा बोलतो आहे अशा पद्धतीने पाहावं, भगवान बोलत आहेत अशा रीतीने पाहावं. म्हणजे मग अवधानाची सेना त्याचा अजून एक भाग जे नेत्र आहेत ते नेत्र देखील त्याला येऊन मिळतील. अशा वेळेला हातांनी कोणताही चाळा करू नये, हातांनी रुमालाशी खेळू नका, हातांनी शर्टाचा एखादा बाहेर येणारा धागा तो तोडायचा प्रयत्न करू नका, हातांनी काहीही करू नका, तोंडाने खडीसाखर बडीशेप खात सुपारी वगैरे. पूर्वीच्या प्रवचनांच्या वेळेला तर जेव्हा लोक सुपारी कातरून खायचे तेव्हा या प्रवचनांच्या मध्ये असे काही श्रोते सुपारी कातरत असत असं मी ऐकलेलं आहे, कोणी वाती वळत असत असं मी ऐकलेलं आहे. मी कधी अशी प्रवचनं ऐकली नाहीत, पाहिली नाहीत. अशा प्रवचनांचा आणि माझा कधीही संबंध आला नाही पाहण्याच्या अंगाने. म्हणजे कोणी प्रवचनकार प्रवचन करतोय आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या कृती चालल्यात हे मी कधीही पाहिलं नाही, आणि मी बोलत असतानाही कोणी वाती वळल्याचं मी पाहिलं नाही. अवधानाची सर्व सेना जर मिळवायची असेल तर मन देखील तिथंच लावलं पाहिजे, बुद्धी देखील तिथंच लावली पाहिजे, चित्त देखील तिथंच लावलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही वाहवाही देऊ नका मनानी की वाह काय बरोबर सांगतायत, आणि त्यावेळेला तुमच्या विचाराला धक्का बसला तरी देखील तुम्ही विरुद्ध विचार करत बसू नका, केवळ श्रवण करा. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. वक्ता सांगतो आणि त्याला जर तुम्ही हो असं म्हणालात याचा अर्थ तुम्हाला समजले असं होत नाही, तुमच्या कल्पनेमध्ये तसंच आहे म्हणून तुम्ही हो म्हणालात. तुम्हाला प्रतिती यायची, तुम्हाला अनुभव यायचा आहे. तुम्ही वक्त्याला हो म्हणा तुम्हाला कळलेलं नाहीये, आणि तुम्ही वक्त्याला नाही म्हणालात तरी देखील त्या नाहीशी सत्य असत्य होण्याशी संबंध नाही, तुमच्या कल्पनेप्रमाणे नाही, तुमच्या बुद्धीत बसत नाहीये. तुम्ही या दोन्ही भानगडीत पडू नका, तर श्रवणाचे खरे संस्कार तुमच्यावर होतील. जसंच्या तसं स्वीकारायचा प्रयत्न करा. ऐकत असताना कुठलाही अन्य विचार उठू देऊ नका, तर तुम्हाला नीट ऐकता येईल. ऐकत असताना प्रतिक्रिया देऊ नका, तर अवधानाची सर्व सेना मिळवता येणं शक्य आहे. तो म्हणे गा अर्जुना, अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो. आम्ही मागा तुझं बहुती दाविले हे उपपत्ती, तरी अजूनही प्रतीती कुशी न रिघे. आम्ही तुला क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष अशा अंगानी माग तुला अशा प्रकारची प्रतीती दिलेली आहे, तरी देखील अजून ही उपपत्ती ऐकून तुला पूर्णपणाने समजले असं झालेलं दिसत नाहीये. म्हणून गा पुढती सांगी जाईल तुझं प्रती, म्हणून तुला पुन्हा एकदा सांगितलं जाईल, सांगण्यात येईल. मी सांगे पर म्हणोनी श्रुती डहारिले जे, ज्याचं वर्णन श्रुतीनी पर असं केलेलं आहे. जे श्रेष्ठ पलीकडचं, म्हणून श्रुती ज्याच्याबद्दल वर्णन करते त्याच्याबद्दल मी परत एकदा तुला सांगेन. एरवी ज्ञान हे आपुले, परी पर ऐसेनी झाले जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक. एरवी हे ज्ञान खरं म्हणजे आपलं ज्ञान आहे. आपलं याचा अर्थ आपण ज्ञानस्वरूप आहोत. आपण आणि याच्यातच खरं म्हणजे अंतर नाहीये. आत्ता या क्षणाला देखील आपण तितकेच ज्ञानी आहोत जितके ज्ञानेश्वर महाराज. या क्षणाला आपण तितकेच स्वरूपाच्या सान्निध्यात आहोत जितके स्वरूपानंद. पण आपल्याला हे माहीत नाहीये, आपल्याला त्या सान्निध्याबद्दल कोणतीही कल्पना नाहीये, आपण विसरलो आहे. एवढंच नव्हे तर या ज्ञानाविषयी ऐकताना आपली अवस्था चमत्कृती पूर्ण अशी होते, आपल्याला आश्चर्य वाटतं. असं ज्ञान आहे आणि हे ज्ञान माझं आहे असं म्हणता, अशा प्रकारे आपली स्थिती झालेली आहे. आपल्याला हे ज्ञानच भ्रमासारखं वाटतं आहे. ज्याला अशा प्रकारचं ज्ञान झालं तो छाती ठोकपणाने सांगत असताना देखील आपल्याला या ज्ञानाविषयी तिराहित भाव कायम राहतो, आपला विश्वास बसत नाही असं जातं. ते आपल्याला पर राहिलेलं आहे. पर राहिलेलं आहे याचा अर्थ त्या ज्ञानाविषयी आपल्याला सत्यताच वाटत नाही. पर म्हणोनी श्रुती डहारिले जे, एरवी श्रुती या ज्ञानाला पर असं म्हटलीच नसती. जे आपलं आहे ते पर कसं होऊ शकेल? पण आपण देहबुद्धीनी ग्रस्त असल्यामुळं, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, अशा प्रकारे आपण परमात्म्यापासून खूप खूप दूर असे गेल्यामुळं आपल्याला हे ज्ञान परक होऊन गेलं, पलीकडचं होऊन गेलं. ज्ञानेश्वर महाराज त्याचं एक कारण असं सांगतात की जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक. अशा करता हे ज्ञान पर असं झालं कारण आपण भव आणि स्वर्ग आवडून घेतले म्हणून. आपण भव तर आवडून घेतलाच आहे. भव आवडून घेण्याचं कारण आपल्या इंद्रियांच्या ओढी, त्यामुळे आपण भव फार आवडून घेतलेला आहे. एक एक विषय जे आहेत ते इतके आवडीचे आहेत की बस डोळ्याची पाहण्याची जी आवड आहे ती आवड, पायाची जाण्याची आवड, जिभेची खाण्याची आवड काहीही झालं तरी देखील सुटत नाही. खाण्याकरता जगणारे असे लोक आहेत, खाण्याकरता छंदच असा की खायचं. वेगळे वेगळे पदार्थ, खाणं पिणं, पाहणं फिरणं, त्यामुळे बसणं कठीण होऊन गेलं. भव इतका आवडतो आणि हा भव आवडत असल्यामुळं किती प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण झाल्या. मला तर असं वाटतं की हा हे जे पर्यटन म्हणून जे विकसित झालेलं आहे तर ते केवळ तुमची पाहण्याची आवड इतकी विलक्षण आहे म्हणून विकसित झालं एवढंच. एरवी तुम्ही मानस सरोवरापाशी गेलात, किती वेळ होता तो तिथं? चार दिवस तिथं होतात. आणि त्या चार दिवसाचं तुम्ही एवढं काय समाधान घेतलं? जे समाधान आत डोळे मिटून मिळतं ते समाधान तिथं नाही. गाडीतून बाहेर पडू शकत नाहीत, इतकी थंडी असते की बसमधून उतरत देखील नाहीत. बरोबर आहे? उतरलात तुम्ही? बाहेर पडू शकत नाही. तुम्ही राहिलात आत, पण राहणं निराळं आणि बाहेर पडणं निराळं. मी असं ऐकलेलं आहे की मानस सरोवराच्या ठिकाणी इतकी प्रगाढ शांतता आहे, खूप पवित्र आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त पवित्रता आणि जास्त शांती आत आहे. तिथं जायचं जर असेल तुम्हाला तर चीन सरकारचा विसा तुम्हाला घ्यायला लागतो. इथं कुठलाच विसा नाही. आत जाण्यासाठी कुठला विसा आहे? काही नाही. बर, खर्च किती होतो? श्रम किती होतात? तब्येती किती बिघडतात? खाणं पिणं किती बदलतं, बिघडतं? आणि जर कुठल्याही ठिकाणी समाधान असतं, स्वामीजी म्हणायचे काश्मीरमध्ये समाधान जर असतं तर काश्मीरमधले लोक आनंदाने उड्यायला पाहिजे होते. म्हणजे त्यांनी असं समजायला पाहिजे होतं की आम्ही धन्य आहोत, आमच्यासारखे कोणी धन्य नाही. पण ते इथं मुंबईत येऊन खुश होतात ना. अडचण ही आहे, पुण्यात आले की खुश होतात ही अडचण आहे. मला सांगायचंय असं की मानस सरोवर म्हणजे आपल्या हिंदू लोकांकरता सर्वात पवित्र जागा आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त समाधान आत आहे. मी आतल्या शांतीची कल्पना केल्यामुळं, मला भौतिक अनुभव घेतल्यामुळं मानस सरोवराच्या ठिकाणी असणारी शांती मला समजलेली आहे असं मला वाटतं. तेवढी तर निश्चित नाहीये जेवढी आत आपल्याला मिळते, कारण ती शांती जाणवते तुमच्या देहमनाला. आणि ही शांती देह मन बुद्धी देखील नाहीशी झाल्यावर मिळते. भव तुम्ही आवडून घेता म्हणून तुम्हाला ज्ञान होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, म्हणून मी बोलतोय. बस माझ्या मनचं मी काही बोलत नाहीये. त्या भव आवडण्यामध्ये खाणं आलं, वेगवेगळे पदार्थ आले. कुठलाही पदार्थ असा नाही की जो खाल्ल्याशिवाय आपण अपूर्ण राहू, असं होऊ शकत नाही. पण इंद्रियांची ओढ आहे. संगीताचंही तसंच आहे. भव आवडणं ही स्वाभाविक गोष्ट एका बाजूने आहे, पण या भूलोकी झालेला आपला जन्म परमात्म प्राप्ती करता झालेला आहे, ज्याला समजलं तो काहीही याच्यातलं करणार नाही. जे स्वाभाविक जीवनात येईल ते करेल, पण मुद्दा म्हणून जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला सुरसुरी चाललेली असते, बस बाकी काही नाही. मी पाहिले की जेवायला एखादं चांगलं कार्यालय आहे आणि तिथं जेवण चांगलं आहे म्हटल्यावरही जायला उत्साह असतो, ठीक आहे. पण भव आवडणं ही जी गोष्ट आहे, तर ते भव आवडणं हे आपल्या ज्ञानाच्या आड येतं हे समजून घ्यायला पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून ज्ञान होत नाही आणि ज्ञान होणार नाही. भव हे नकोच वाटलं पाहिजे, संसाराचा त्रासच जीवाला वाटला पाहिजे, तरच जीव संसार सोडेल, नाहीतर कसा सोडेल. संसाराचा त्रास वाटतो जीवास असं स्वरूपानंद जे म्हणतात, सगळ्या प्रकारचा त्रास. त्रास याचा अर्थ एक यथा न्याय कर्तव्य बुद्धीनी आणि जो आपल्या वाट्याला आलेला आहे तो नीट करत असताना. हे मला मुख्यतः करायचं नाही, हे माझ्या आड कदाचित येईल असं वाटलं पाहिजे. जसं तो स्वर्गामध्ये गेला तरी देखील तो तिथं कंटाळतो आणि अशा करता कंटाळतो की याकरता माझा जन्म नाहीये असं म्हणतो. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्यात्मा जेव्हा अशा प्रकारे जातो तेव्हा तळमळतो, हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता, ऐसा दिवी दिवी भोग भोगता अनुतापी नित्य असं म्हणतो. जनक राजा भोग भोगत असताना अनुताप प्राप्त करत होते. आणि आपण आपल्या वाट्याला येणारे दिव्य असतील नाहीतर नसतील, काय जे असतील भोग, तर ते अजून चढाओढीने भोगण्याच्या मागे लागू शकतो, म्हणून आपण अडकतो. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे जाहले, पर झालं हे ज्ञान. हे शब्द ज्ञानेश्वरी फार गोड असल्यामुळं होतं कसं की त्यांना मूळ सांगायचे काय आणि काय तीव्रतेने सांगायचंय हे कधी कधी समजत नाही. स्वामीजी म्हणायचे की ज्ञानेश्वर महाराज जर माझ्या समोर आले असते तर मी त्यांना विचारलं असतं की अहो तुम्ही एवढी गोड शब्द ज्ञानेश्वरी लिहिली त्यामुळे अर्थ लक्ष जात नाही आमचा अर्थाकडं, असं मी त्यांना म्हटलं असतं. अहो शब्द किती गोड, त्याच्याच प्रेमात आम्ही अडकून पडतो. काय सांगायचंय ते तुम्ही असं सांगा ना की जे आमच्या हृदयाला समजेल. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसेनी जाहले. आपलं ज्ञान पर झालं म्हणजे काय असं याच्यात नको का वाटायला, कसं काय झालं हे ज्ञान पर. आपलं आहे ना, तुम्हाला जर कळलं की तुमच्या वडिलोपार्जित तुम्हाला माहीत नसलेली हा बघा सातबारा इथपर्यंत तो खंडित झालाय, तुमच्या आजोबांचं वडिलांचं नाव लिहायचं राहिलं, करा अर्ज, लिहा, बरीच मोठी शेती आहे. हे तुमचं आहे, दुर्लक्ष कराल. तसं एरवी ज्ञान हे आपुले म्हटल्यावर झालं पाहिजे. आपलं आहे हे आणि गेलं कसं. जे आवडोनी घेतले भव स्वर्गादिक, भव आणि स्वर्ग आवडले आणि तिथं हे ज्ञान गेलं सुटलं. कारण इंद्रिय आणि इंद्रियांची गंमत ही अशी गोष्ट आहे. स्वामीजी म्हणायचे की अगदी मृत्यू थालीपीठ मागतात असं म्हणायचे, भजी द्या म्हणतात असं म्हणायचे. म्हणजे जर त्यांना जमत नाही हे, नाही मला खीरच द्या म्हणतात. सुना म्हणतात अहो डायबिटीस आहे, तुम्हाला कशी खीर देऊन चालेल, नाही नाही खीर द्या म्हणतात, गोड द्या म्हणतात, बटाटे वडे द्या म्हणतात. म्हणून इंद्रियांना एवढी चटक लावूच नका. भव आवडला कसा एवढा, अशा करता आवडला की इंद्रिय कुठेतरी लालचावली. स्वर्गाचं माहीत नाही, म्हणजे आता ज्ञानेश्वरजांच्या काळी स्वर्गाकरता प्रयत्न करणारे फार लोक असतील, आताच्या काळात तेही आपल्याला नीट माहीत नाही, पण चाललेत यज्ञ अनेक ठिकाणी, आणि यज्ञ करणं म्हणजे धर्माचं रक्षण वगैरे असंही चाललेलं आहेच, आणि त्या यज्ञाची फलित आहेत, ऐहिक आहेत, पारलौकिक आहेत, यज्ञ आदी या गोष्टींनी कित्येक परलोकातलं उत्तम जीवन मिळेल अशाही कल्पना आहेतच. पण भव आणि स्वर्ग हे आवडून घेतले ही अडचण झाली. म्हणून 20-20, 30-30, 35-35, 40-40 वर्ष ध्यानाला बसताना, साधना करताना भव आणि स्वर्ग या दोन्हीला बाजूला सारायला पाहिजे. पर्याय नाहीये, तरच हे ज्ञान आपलंसं होईल, नाहीतर ज्ञान होण्याचा भास होईल. कधी कधी काही काही शब्दांचे अर्थ फार भावतील, कधी कधी एखाद वेळेला नामस्मरण करताना खूप रंगून जाल, कधी कधी एखाद वेळेला ध्यान खूप चांगलं होईल, पण एवढं तुमच्या आत्मज्ञानाला पुरेसं नाहीये. जर आत्मज्ञान टिकाऊ असं आपल्यापाशी पाहिजे असेल तर भव आणि स्वर्ग याच्याविषयी अनावड याला पर्याय नाहीये. याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे येरे ज्ञाने. अजून एका कारणाकरता हे ज्ञान उत्तम असं मी म्हणतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे वन्ही हे ज्ञान वन्ही सारखं आहे. तृणे येरे ज्ञाने आणि इतर सगळी ज्ञानं तृणासारखी आहेत. तृण अग्निमेळे समरस झाले, इतर ज्ञान जळली पाहिजेत. जर हे ज्ञान लागलं कोणत्याही ज्ञानाला तर ते जळलं पाहिजे, कारण इतर ज्ञान ही तृणासारखी आहेत आणि हे ज्ञान अग्निसारखं आहे. जिये भवस्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आधी भेदी जया. जी ज्ञान भव आणि स्वर्गाला जाणतात ती ज्ञान ही तृणवत आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इतकी बुद्धी शुद्ध बुद्धीची परिसीमा खरं म्हणजे आपल्या आयुष्यात, याच आयुष्यात आपल्याला झाली पाहिजे की ही ज्ञान जी भव स्वर्गाते जाणती, जी ज्ञान भवाला जाणतात आणि स्वर्गाला जाणतात. यागची चांग म्हणती फारकी पारखी फुडी आधी भेदी जया. त्यांची परीक्षा पुढेच आहे. ही ज्ञान द्वैत कायमच ठेवतात, भेद कायमच ठेवतात. या ज्ञानामध्येच भेद लपलेला आहे म्हणून ही ज्ञान उत्तम नाहीयेत. तिये आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळी जती अंती. ती सगळी ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ज्ञानांनी स्वप्नासारखी करून टाकली. जैशा वातोर्मी गगने गिळी अंती. जसं गगनामध्ये कितीही वायूंच्या उर्मी आल्या तरी थांबून जातात, गिळून जातात, तसं होऊन जातं. इंद्रिय ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे, स्वस्थता नाही देत. खाण्याची आवड, पिण्याची आवड, पाहण्याची आवड, कपडे नेसण्याची आवड, अस्वस्थतेपोटी इंद्रिय नाचवतात. आणि अशा इंद्रियांच्या मागे गेल्यामुळे हे आपलं ज्ञान पर असं होऊन गेलं असं ज्ञान महाराज सांगतात. मला मी जेव्हा हे निरूपणाकरता म्हणून वाचायला लागलो तेव्हा जळजळीत वाटायला लागलं. काय काय लिहितायत आपल्या जीवनावर एवढी कठोर टीका असं एकदा वाटलं. का आपल्याला जागं करण्यासाठी लिहिलंय, का आपल्याला शिकवण्यासाठी लिहिलंय, का आपण समजावं म्हणून लिहिलंय, का आपण समजू या अपेक्षेने लिहिलंय, कशा करता लिहिलंय. हे सगळे अर्थ या लिहिण्यामध्ये आहेत असं वाटतं. कारण पुन्हा एकदा सांगतायत परम भूया हा प्रवक्षामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. पुन्हा एकदा सांगतो असं भगवंत म्हणून हे ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा कशाला सांगतो याचं कारण आधी समजलं नाही म्हणूनच ना. म्हणून मग ही भाषा ज्ञानेश्वर महाराजांची आली. या भाषेत कडकपणा आहे हे देखील आपल्याला कळत नाहीये. कारण ती भाषाच इतकी गोड आहे की बस. आणि या भव आणि स्वर्ग आवडून घेतल्यामुळं आपल्या सगळ्या गोष्टी त्रिविध होऊन बसल्या. सत्व रज आणि तम यांनी युक्त होऊन बसल्या. आपलं सगळं जीवन ढवळून निघालं. आणि त्या जीवनाचं वर्णन पुढं ज्ञानेश्वर महाराज करणार आहेत. तुम्ही कशी त्रिधा झाली, मनुष्य मात्र कसे त्रिधा झाले, सत्व रज तम यांचा कसा प्रभाव पसरला गेला हे ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहेत. आणि खरं नसलेलं निर्माण झालं आणि ते एवढं त्रासदायक होऊन गेलं. मुक्ताबाईंच्या भाषेत मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी, अहो नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, माशी व्याली घार झाली. असं कसं काय झालं? मुक्ताई म्हणतात की एवढं सगळं झालं, हसू आलं त्यांना, देखोनी मुक्ताई हसली. याचं कारण आमचा अबोध, आमच्या अबोधाची सगळी निर्मिती आहे. आणि या आमच्या अबोधाची त्रिगुण ही कशी निर्मिती आहे हे इथं वर्णन करून सांगणार आहेत. हा अध्याय अतिशय महत्वाचा आणि म्हणून या अध्यायाच्या शेवटी गुणातीत होण्याचा सल्ला भगवंतांनी अर्जुनाला दिलेला आहे की तू बाबा गुणातीत हो, हे सत्व रज तम याचं जीवन नको. कोणतीही प्रवृत्ती जरी झाली तरी देखील जोपर्यंत प्रवृत्ती म्हणून आहे तोपर्यंत ती त्रिगुणातच येते. कारण प्रवृत्ती हाच रजोगुणाचा स्वभाव आहे. सदेखील जेव्हा सत्व हालचाल करायला लागतं तेव्हा काही एक रजोवृत्ती तिथं असते म्हणून सत्व देखील हालचाल करतं. म्हणून शुद्ध अव्यक्त निर्मळ पारमार्थिक जीवनामध्ये सत्वही नाहीये. याचा अर्थ सत्वाची सहज स्थिती आहे, अभिमानरहित अवस्था आहे. आणि कोणत्याच प्रवृत्तीने सत्व देखील शिल्लक राहत नाही म्हणून तिथं ध्यान आहे. कोणतीच प्रवृत्ती नाही तिथं, पूजेचीही प्रवृत्ती नाही. पूजा काही न करणे, तिथं स्तुतीचीही प्रवृत्ती नाही. स्तुती काही न बोलणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुझ्या सन्निध होणं म्हणजे काही न होणं, आपल्या स्वरूपामध्ये जाणं. सत्वाची देखील प्रवृत्ती आपल्याला पूजा करायला लावते, मग देवाच्या तिथं सजावट करायला लावते, मग त्या सजावटीच्या योगानी बाहेरची चित्र विकत आणायला लावते, दिवे लावायला लावते, चार लोकांना बोलवायला लावते, त्यांना हे पहा म्हणायला लावते, किंवा आपण आणि आपल्याही घरातल्या मंडळींना तरी निदान सुखावतं. जेव्हा प्रवृत्ती येते तेव्हा रज येतं. ती सत्वाचा अंगरखा घालून आली की तुम्ही पूजा करता. पूजा करावी पण त्या पूजेनी सत्वाच्या पलीकडे जावं. ती सत्वाच्या का होईना पण प्रवृत्तीनी आली की तीर्थयात्रेला जाता. पण ही रजोगुणी प्रवृत्ती आहे. ती सत्वाच्या का होईना, प्रवृत्तीनी आली, तुम्ही महानैवेद्य करता, 21 मोदक कराल, काय काय कराल सांगता येत नाही। ज्ञानेश्वर महाराज या सर्वांवर टीका करतायत, म्हणून गुणातीत व्हायला सांगतायत। भगवद्गीता जर जीवनात उतरायची असेल तर गंभीर व्हा, विचार करा, आपल्या जीवनाबद्दल विचार करा, किती आपण जगणार आहोत, त्याच्यात आपल्याला काय काय करायचं आहे, आणि तुम्ही धार्मिकतेने देखील जे कराल ते परमार्थात येत नाही हे लक्षात घ्या, काहीच येत नाही। तिथं जर काही येत असेल तर गुणातीतताच योगी येते अशी गोष्ट आहे, आणि त्याची वार्ता चाललेली आहे। म्हणून हे ज्ञान परत झालेलं आहे आपलं असताना देखील, याचं कारण तुम्हीच या ज्ञानाला आपणहून परके झालात, इंद्रियांच्या नादी लागलात, मनाच्या नादी लागलात, असं ज्ञानेश्वर महाराज बजावून सांगतायत। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शा